कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी भरत जाधव आणि तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि अर्थात कलाकार श्रुती बरोबर.
तर तशा तुम्ही खूप साऱ्या हिट फिल्म्स दिल्या, म्हणजे मस्त चाललंय आमचं म्हणा, श्रीमंत दामोदर पंतचा तुमचा रोल म्हणा, किंवा पछाडलेला, किंवा तुमचा गेस्ट अपिअरन्स होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये, पण कुठलं एक कॅरेक्टर तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरलं तुमच्या करिअरमध्ये?
झिंगचिक झिंग नावाची फिल्म केली होती मी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर तो होता विषय, आणि त्यातला माझा रोल, मला वाटते नितीन नंदनने ती फिल्म रायटर डिरेक्टर तो होता, खूप छान केला. त्या वर्षात सगळ्या ठिकाणचं मला बक्षीस पण मिळालं होतं. मला ती आवडलेली फिल्म ती आहे. दुसरा पिक्चर मला जास्त खूप आवडला म्हणजे सतनगत. सतनगतचा विषय चांगला होता. नंतर शिक्षण साहित्य सगळं पण खूप चांगली होती फिल्म. क्षणभर विश्रांती चांगली होती. विनोदी म्हणाल तर मला केदार शिंदे. जर शांतपणे जत्रा बघाल ना तर केदारची त्याचं ते गमक कळते की त्यांनी काय गोंधळ घातलाय आणि काय त्याचे डायलॉग लोकांना जेव्हा पाठ होतो त्याला कळते की लोकांपर्यंत फिल्म पोहोचली होती. तर केदारचे मला ती म्हणा किंवा केदारने एक छान फिल्म केली होती, ज्यात मी नव्हता, अंकुश होता. यंदा कर्तव्य आहे आणि अंकुशने चांगलं काम केलं होतं, त्यामुळे केदारकडे ती नायक आहे. कसं होतं, सगळेच पिक्चर हिट झाले पाहिजेत किंवा सगळेच चांगले होतात असं नसते. केदारच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर हा ठीक आहे, 5-7-8-9 पिक्चर नंतर 2-3 तर चांगले आहेत, ज्याला काही लोक ॲप्रिसिएट करत नाही, काही मान्य करत नाही, पण असं नसतं ते. मी मित्र म्हणून बोलतो असं नाही आहे, पण तो खूप मेहनत घेतो. आज तो लोकांना वाटतं काही करत नाही, आज तो हिंदीमध्ये सिरियल करतो स्टारच्या. गेल्या वर्षी त्याला त्या स्टारच्या हिंदीमध्ये बेस्ट डिरेक्टरचं बक्षीस मिळालं आहे. प्लस ती एक कंपनी आहे जी त्याला केदारला त्याच्याशिवाय त्याचं पान हलत नाही त्या कंपनीचं, केदारशिवाय. इतकं तो त्या रेंजला गेला आता केदार.
क्या बात आहे. मला सांगा की आज कॉमेडी ऍक्टर्सचं नाव घेतल्यानंतर लक्ष्मीकांतजी यांची आठवण होणार नाही असं होत नाही, तर जर एके दिवशी अचानक तुम्ही लक्ष्मीकांतजी झालात तर तुम्ही काय कराल?
जर मी लक्ष्मामा झालो तर पटकन नवीन येणाऱ्या मुलाला सांगेन की असं असं काम कर, यातून त्या 4 गोष्टीचा फायदा होईल, हा रोल तुझा मोठं होईल. कारण ती त्यावेळे मोठं हे होतं, त्यावेळे मोठा मनाचा होता तो लक्ष्मामा. मला पछाडलेला पिक्चर मिळाला, लक्ष्मामा मिळाला, अर्थात कोठारे फॅमिली महेश कोठारे यांनी दिला तो, त्यांचंही मोठेपण आहे. पण तो मला असं वाटलं तर पिक्चर माझ्या हातून जाईल, पण तो लक्ष्मामामुळे मला मिळाला.
अच्छा, म्हणजे त्यांनी सांगितलं की इन्सिस्ट केलं होतं?
काय झालं होतं घोळ, सही रे सही नाटक कोठारे यांनी पाहिलं, महेश कोठारे यांनी माझं की आपण एक फिल्म करतोय परत, तर असं असं आहे आणि लगेच एप्रिलला आपल्याला शूटिंगला जायचं. तर म्हणलं लगेच नाही, कारण मला तो रेकॉर्ड करायचा होता, बोललं 365 दिवसात 567 प्रयोग, त्या दरम्यानच हे आलं होतं. आणि त्याच्या आधी मी जस्ट चालू नवरा बळीवेगाचं शूटिंग करून आलो होतो मी हैदराबादवरून, आणि परत आता गॅप नको म्हणून मी थांबवलं होतं. त्यानं म्हटलं मी आता नाही करणार, मग मला वाटलं माझ्या हातात गेला पिक्चर. मग बरोबर 1 वर्ष झालं तर रेकॉर्ड झाल्यानंतर सप्टेंबरच्या एंडला वगैरे मला लक्ष्मामामाचा फोन आला, तू झालं का ते रेकॉर्ड का काय करणार होता? म्हणलं हो झालं आता वर्ष. तो महेशला थांबवून ठेवलंय मी, तो पिक्चर सोडू नको, तो रोल तूच कर. मग मी महेश कोठारेंना फोन केला, मग आम्ही त्याच्या घरी बसलो, डिस्कस झालं, पिक्चरचा विषय कळला आणि मग डन केलं. तिथून रात्री त्यांना फोन केला की मी करतोय पिक्चर, तो म्हणजे पछाडलेला. त्यामुळे जर मी उद्या लक्ष्मामा झालो तर मी नवीन मुलांना अशा पद्धतीने हात देईन आणि म्हणेन की ह्या आता तुझा स्टेज आहे, तू भाव का.
जर तुम्हाला आता ह्या क्षणी दादा कोंडकेंना कॉल करायची संधी मिळाली तर तुम्ही काय सांगाल?
दादांबद्दल काय बोलणार, मी आता त्यांचं पुस्तक पण वाचलं, त्यामुळे मी खूप सांगेन त्यांच्याबद्दल, बोलेन की त्या माणसाने जगाला असलो चार्ली सारखं, पण आतून तो एकटाच राहिला नाही ती व्यक्ती. तर एवढंच सांगेन की दुनियाला हसवा, हसत राहा, भले आतून किती दुःखी असाल पण आपलं दुःख दुनियासमोर मांडू नका. दादांचा एक किस्सा सांगतो मी, ऑल द बेस्ट नावाचं नाटक आमचं आलं होतं, त्या बालगंधर्वला ते नाटक त्यांनी पाहिलं आणि आमच्या तिघांना कडकडून मिठी मारली होती. तर मला एका साईडला मला म्हणलं की कसं केलंस तू हवा, म्हणलं काय नाही दादा, म्हणलं स्वरातून खेळतो, म्हणजे अ आ ई उ मध्ये सगळे वाक्य भरलेत आणि त्यात आम्ही ते प्रेझेंट करतो. मग तिथे ते रिॲक्ट झाले, बघ मायला मला हे नाही कळलं, मी मुका घ्या मुका पिक्चर केला, त्यात मी बॅ करत बसलो, मला किती लिमिटेशन्स आल्या, हे जर मी याच्यावर बोल की असं काही केलं असतं तर मी अजून भाव खाल्ला असता. तर मला खूप त्यांच्याबद्दल वाटलं. मग काही 4-6 महिन्यानंतर मला सहज ते रवींद्र नाट्यमंदिरमध्ये भेटले, दिसले, मी जाऊन भेटलो, ओळखलं का? अरे ओळखलं काय काय, आणि तू होतास कुठे? म्हणलं नाही का बोला. अरे म्हटलं माझं आता ह्या पळवापळी पिक्चर त्यांचं झालं होतं, ह्या पिक्चरला मला तू पाहिजे होतास. म्हणून मोहन वाघांना फोन लावला, तर मोहन वाघ म्हणतात कुठल्या टीमचा? मी म्हटलं मुका पाहिजे, तर कुठल्या टीमचा? आता मला काय तुझे किती 2-3 टीम निघालेत, मग असं तुम्हाला पिक्चर हातातून गेला. तर त्या माणसाला तेवढी भेटण्याची आणि तेवढी बोलण्याची संधी मिळाली.
ज्यांच्या फिल्म्स आपण लहानपणापासून बघत आलो ते म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांतची, तर अशोक सराफांबद्दलच्या काही आठवणी आहेत का? त्यांनी त्यांची तुमची पहिली भेट कधी झाली होती?
अशोक मामांबरोबर माझा पिक्चर होता चालू नवरा भोळी बायको, ज्यात मला कळलं की अशोक मामा आहे, ते माझे बॉस असणार पिक्चरमध्ये. मग हैदराबादला शूटिंग होतं आणि मी माझा शॉट पण सेटवर डायरेक्ट गेलो, तिथे मामा आणि अविनाश खर्शीकर पत्ते करत बसले होते. मी नमस्कार करायच्या आधीच ते बोलले, ये भरत बस बस बस, कसाला प्रवास, सगळं व्यवस्थित वगैरे. आम्ही तिथेच रिलॅक्स झालो, चला या माणसाने आपल्याला नावाने हाक मारतात आणि बोलतायत. त्याने मस्त मला असं आणि मग पत आपलं असं केलं. नंतर मग आम्ही बरेच विचार केला, मग कोल्हापूरला होतो, मग कोल्हापूरला माझ्या घरीवर त्यांना घेऊन गेलो होतो. माझ्या घरी तो दोन अडीच तास शांत बसून होते, मस्त की त्यांना खूप बरं वाटलं होतं.
आणि मकरंद दादाची आणि तुमची मैत्री पण एक
मक्या मुंबईत आला तेव्हा एकांकिकाच चालू होती, आणि मी माझं पण ऑल द बेस्ट जोरात चालू होतं. त्या त्याची एकांकिका मी पाहिली होती, देता आधार का करू अंधार, आणि त्यात बक्षीस मिळतो. तेव्हा मी त्याला जस्ट भेटून हायल कोण गेलो होतो. मग तो केदारकडे राहिला होता, केदारच्या घरी बरेच वर्ष पहिले राहिल्यानंतर मग तो आमदार निवासमध्ये राहिला मुंबईत. तेव्हा टुरटू नावाचं नाटक करत होतो केदार बरोबर, आणि मग जरा हळूहळू ओळख झाली वगैरे. मग मी त्याची एक टी व्हीला त्याचा भाग पाहिला होता, महेश देशपांडेने डिरेक्ट केलं होतं ते कुठे सिरियलचं, आणि मला त्याचं काम त्यातलं खूप आवडलं होतं, खूप म्हणजे खूप. इव्हन त्याचा किस्सा त्या सांगतो, साडेतीनच्या वेळेस त्याला मिशी काढायची नव्हती, आणि मी आणि आम्ही सगळ्या हट्टाने भेटलो, अंकुश डिरेक्ट करत होता, तो अंकुश म्हणला नाही ती मिशी काढत बरोबर, तुम्ही तिन्ही भाऊ असे इनोसंट वाटले पाहिजेत. नाही रे, तो मग आमच्या वॅरंटीतच चालू होतं. अरे तू नाही भारत, त्यामुळे दुसरा एक पिक्चर चालू आहे, मला मग तिथे मिशी, अरे मग बनवून मिळते म्हटलं, सेम मिशी काय फरक पडतोय, रोलची गरज आहे का, आणि तुला दिसतोय छान रे तू, बघ बघितलं दोन तेव्हा तो गपचूप जायचा आरशात नसतं करायचा. मग मी लगेच बाहेर निरोप पडला, बहुतेक काम होते तू मिशी काढणार आहे, आणि मग त्याने मिशी काढली. पण बरं त्याने मिशी काढली, त्याने त्याचा रोल खूप वेगळा मक्या वाट दिसला, आणि त्याने काम पण खूप अप्रतिम काम केलंय. पण ती मिशी काढण्याचा किस्सा मक्याशी कधी शेअर करा,
तुम्ही मिशी काढायला लावली. एक हयात नसलेली व्यक्ती, त्यांना जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर ती कुठली गोष्ट आणि कुठली व्यक्ती?
आता विजुमाबद्दल म्हणेन, कारण विजुमामा खूप मला त्याने लहान भावासारखं सांभाळलंय मला. विजुमामाने खूप आम्ही एकत्र काम केलंय खूप वगैरे. इव्हन मोरूची मावशी पण करताना त्याने ज्या त्याला कळलं मी करणार तेव्हा त्या खुश झाले होते. मग त्याने तालमी घेतल्या होत्या माझ्या, मध्ये मध्ये नाटक ते थांबलं काही वेगळ्या कारणामुळे, आणि मग थांबलं मध्ये पण ते आजार होते. पण मला बोलत होता ते कर ना भरत मोरूची मावशी तू तूच कर. आणि मग मी आता ते नाटक करतोय एकमेव कारणासाठी की विजुमामाना आदरांजली देण्यासाठी करतोय मी.
आणि सर आज आपण इतक्या गप्पा मारल्या, पण तुम्हाला ह्या इंटरव्ह्यू मधली आवडलेली एक गोष्ट कुठली?
कदाचित मी जास्तच ओपन झालो असेल, हा इंटरव्ह्यूचा प्लस पॉईंट असेल का तुझा प्लस पॉईंट असेल, पण मला बरं वाटलं. कधी कधी काय होतं इंटरव्ह्यू देणं हा असं असतं की आपण काही गोष्टींची सिंपथी घेणं असते, तर मला असं वाटते माझ्या इंटरव्ह्यूमध्ये कोणी कधी कोणी सिंपथी मी घेत नाही आणि कोणी देऊ पण नाही. पण ज्या गोष्टी घडल्या आहेत तर मला असं वाटतं ते लोकांसमोर यावं आणि चांगल्या यावं. मी नेहमी माझे वडील म्हणा म्हणायचे की मी सगळं त्यांना म्हणतो, मी म्हणायचो की बा अण्णा म्हणून मी बोलतोय, मी ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हरचा मुलगा, तर काय आता असं बोलत जा लोकांना कळू दे. उद्या काही ड्रायव्हरची मुलं असतील तर ज्यांना नुनगंड असेल की मी काहीच करू शकत नाही, निदान तिच्यासाठी ते बरं वाटलं की नाही ड्रायव्हरचा मुलगा पण काय होऊ शकतो, तर ही पॉवर मिळते समोरच्या व्यक्तीला, त्यामुळे तू बोलत जा. तसं ते आहे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, ज्या गोष्टी आहेत त्या ज्याचा फायदा कदाचित येणाऱ्या पिढी जी इंटरव्ह्यू ऐकत असेल त्याला पण त्या व्हायला हवा.
प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, तसं तुमच्या बाबतीत खरं ठरलंय, तुमचे प्रयत्न एवढे सक्सेसफुल झाले आणि आज तुमच्या खरंच स्टोरीने अनेक जण मला असं वाटतं की इन्स्पायर होतील, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली आयुष्याच्या करिअरची आणि आज ज्या स्तरावर जाऊन पोहोचलात तर नक्कीच ते कौतुकास्पद आहे. सो सर, तुमच्या पुढच्या सगळ्याच प्रोजेक्टसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू आज इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल.
थँक्यू व्हेरी मच. 93.5 रेड एफएम बजाते रहो.